नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी चंद्रपूर आणि गडचिरोली लोकसभा मतदारसंघात प्रचारसभा घेणार आहेत. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून तर विद्यमान खासदार अशोक नेटे हे गडचिरोली लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आहेत. पंतप्रधान यानंतर 10 तारखेला नागपूर इथं रामटेक लोकसभा मतदारसंघातल्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली चिमूर आणि भंडारा गोंदिया या पूर्व विदर्भातील 5 मतदारसंघात 19 एप्रिलला मतदान होणार आहे. दिल्लीतल्या कथित मद्यधोरण घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या बीआरएस नेत्या के कविता यांचा अंतरिम जामीन अर्ज दिल्लीतल्या राऊस न्यू अव्हेन्यू न्यायालयानं फेटाळला. के कविता यांना 26 मार्च रोजी 9 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. 15 मार्च रोजी ईडीनं त्यांना हैदराबाद इथल्या राहत्या घरातून अटक केली. त्या सध्या तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहेत. राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद एनसीईआरटीनं त्यांच्या शैक्षणिक साहित्यावरील स्वामित्व हक्कांबाबत निर्देश जारी केले आहेत. जर एखाद्या व्यक्ती किंवा संस्थेनं परवानगीशिवाय एनसीईआरटीची अधिकृत पाठ्यपुस्तकं व्यावसायिक वापरांसाठी प्रकाशित केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा परिषदेनं दिला आहे. नक्कल करण्यात आलेल्या पाठ्यपुस्तकातला मजकूर चुकीचा असू शकतो, त्यामुळे अशी पाठ्यपुस्तकं किंवा कार्यपुस्तकं लोकांनी वापरू नये असं आवाहनही एनसीईआरटीच्या वतीनं करण्यात आलं आहे. नक्कल केलेली पाठ्यपुस्तकं किंवा कार्यपुस्तकं आढळल्यास एनसीईआरटीला कळवावं असं आवाहनही करण्यात आलं आहे. छत्तीसगडमध्ये सुकमा जिल्ह्यात आज सुरक्षा दलानं 2 ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त केली. ही स्फोटकं नक्षलवाद्यांनी लपवून ठेवली असल्याचं सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. दरम्यान गडचिरोलीत 2 महिला नक्षलवाद्यांसह 1 नक्षल समर्थकाला गडचिरोली पोलिसांनी काल अटक केली. विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या या तिघांवर महाराष्ट्र शासनानं 5.5 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंसक कारवाया रोखण्यासाठी पोलिसांच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या नक्षलविरोधी अभियानांतर्गत ही कारवाई करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख आहे. परभणी लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशनपत्र मागे घेण्यास सुरुवात झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्य निवडणूक निरीक्षक कृष्णकुमार निराला यांच्या उपस्थितीत बाळासाहेब उगले यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज आज मागे घेतला. दरम्यान अकोला लोकसभा मतदारसंघातही आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपत असून दुपारी निवडणूक चिन्हांचंही वितरण होणार आहे. वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस आणि भाजप या तीनही प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचे तसंच भाजपचे बंडखोर उमेदवार माजी आमदार नारायणराव गव्हाणकर यांच्यासह 17 जणांचे अर्ज वैध ठरले आहेत. महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्येच समन्वय नसल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ते आज अकोला इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यातल्या उर्वरित जागांबाबत 2 दिवसात निर्णय जाहीर करणार असल्याचंही आंबेडकर यांनी स्पष्ट केलं. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकनिर्णय महाराष्ट्राचा हा कार्यक्रम आकाशवाणीनं सुरु केला आहे. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण परभणी लोकसभा मतदारसंघाचा आढावा ऐकणार आहोत. संध्याकाळी 7:15 हा कार्यक्रम ऐकता येईल. लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी याकरता अमरावतीत निवडणूक मतदार जागृती स्वीप उपक्रमाअंतर्गत विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. विभागीय क्रीडा संकुलात आज सकाळी 5,000 विद्यार्थी, नागरिक आणि युवा मतदारांनी मानवी साखळी तयार करत मतदानाबाबत जनजागृती केली. मानवी साखळीच्या माध्यमातून मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवून मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आलं. यावेळी जिल्हाधिकारी सौरभ कटियार, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, महानगरपालिका आयुक्त देवीदास पवार, पद्मश्री शंकरबाबा पापळकर आदींची उपस्थिती होती. रायगड जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर माणगावजवळ काल रिक्षा आणि शिवशाही बसचा अपघात झाला. यात रिक्षातल्या 3 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. ही बस दापोलीला जात असताना माणगावला मानस हॉटेलसमोर आली, त्यावेळी हा भीषण अपघात घडला. मराठवाड्यासह राज्याच्या काही भागात पुढच्या 24 तासात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.